आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त होईल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास। माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्रानं मोठं यश मिळवलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात संविधान भवन उभारणार असल्याची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा। यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर। आणि पुण्यातल्या बोबदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर। आता सविस्तर बातम्या। केंद्र आणि राज्य सरकारच्या उत्तम समन्वयामुळे देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन होत असून मार्च 2026 पर्यंत देश पूर्णपणे नक्षलमुक्त होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे। नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक काल नवी दिल्लीत त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते। गेल्या काही वर्षात नक्षली हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत, आगामी काळात यात आणखी घट होईल अशी ग्वाही त्यांनी दिली। नक्षलवाद हा विकासाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे असं सांगत नक्षलवादाकडे ओढल्या गेलेल्या सर्व तरुणांनी शस्त्राचा त्याग करून मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं। या बैठकीला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगण, ओडिशा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित होते। माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्रानं मोठं यश मिळवलं असून गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर भाग प्रथमच सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत बोलताना सांगितलं। राज्य सरकारनं नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात विकास कामं केली असल्याचं ते म्हणाले। आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात संविधान भवन उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली। विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत, नागरिकांच्या मनातला हा संभ्रम दूर करण्यासाठी संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तवस्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले। केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या या संविधान भवनातून अल्पसंख्याक वर्गाच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल, तसंच महाराष्ट्रातील बौद्ध विहारांचा विकास करण्यात येईल असंही रिजिजू म्हणाले। नाशिकमध्ये लवकरच आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल अशी घोषणा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल पालघर जिल्ह्यात बोलताना केली। जव्हारमध्ये आयोजित पेसा ग्रामसभा महासंमेलनात ते बोलत होते। आदिवासी विद्यापीठाअंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचं वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येईल, यामध्ये जास्तीत जास्त जागा आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील असं राज्यपालांनी सांगितलं। सातारा जिल्ह्यातील वाई इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल झालं। कृष्णा नदीवर 15 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचं लोकार्पणही यावेळी झालं। या मतदारसंघातील विकास कामं तातडीनं सुरू करून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी दिल्या। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातल्या आंधळगाव इथं पाणी वितरण व्यवस्थेचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं। या योजनेमुळे मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे, ही समाधानाची बाब असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले। मुंबईच्या नायगाव इथल्या बीडीडी चाळीचं नामांतर डॉ बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल असं करण्यात आलं आहे, या संदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिलं जाणारं यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झालं आहे। अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ शरद कराळे यांनी काल सांगलीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। गौरव पदक 25,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सुहास जोशी म्हणाल्या,
विष्णुदास भावे पुरस्कार माझ्या दृष्टीने खूप खूप महत्वाचा आहे, कारण एक महत्वाचा महाराष्ट्रातला पुरस्कार तो आहे आणि 50 वर्ष काम केल्याचं चीज झालं असं आज वाटतंय। आणि ज्या पद्धतीने 50 वर्ष मी काम करत आले त्याचा हा गौरव महाराष्ट्राने केलाय असं मला वाटतंय आणि खूप आनंद झालाय.
महाराष्ट्राच्या बिघडलेल्या राजकीय वातावरणाबाबत साहित्यिकांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून परखडपणे व्यक्त व्हावं, आपल्यावर टीका होईल अशी भीती साहित्यिकांनी बाळगू नये असं स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. नवी दिल्ली इथं होणाऱ्या आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात काल झालं, त्यावेळी ठाकरे बोलत होते. ज्येष्ठ लेखक गीतकार ग दि माडगुळकर यांचं देखणं स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांना दिले आहेत. कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीजवळ गदिमांचं स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे. पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. या कामाची पाहणी केल्यानंतर पाटील बोलत होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. इंदापुरातल्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या आग्रहामुळे हा निर्णय घेतल्याचं पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता यांनीही भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. रत्नागिरीतल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण काल पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टच्या कलाकारांनी ही शिवसृष्टी साकारली असून 2 महिन्यांमध्ये तिचं काम पूर्ण होईल असं सामंत यावेळी म्हणाले. शारदीय नवरात्रोत्सवात काल ललिता पंचमीनिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात देवीची अलंकार महापूजा बांधण्यात आली. पूजेनंतर काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीत भाविक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची श्री सरस्वती देवी रुपातील अलंकार पूजा काल साकारण्यात आली होती. पुण्यातल्या बोबदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार आहेत. या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 10 लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या प्रकरणी 200 हून अधिक सराईतांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे. राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील पुसद वाशिम महामार्गावरील मारवाडी फाट्याजवळ काल सकाळी प्रवासी गाडीला झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. अपघातग्रस्त गाडीतील सर्वजण माहूरगड इथल्या देवीचं दर्शन घेऊन वाशिमकडे येत होते. दुसरा अपघात सोलापूर सांगली महामार्गावरील सांगोला तालुक्यातील चिंचोली बायपास इथं घडला. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत आणि जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन परतत असताना भाविकांच्या गाडीची ट्रकला धडक बसल्यानं हा अपघात झाला. पुण्याच्या क्रीडा विश्वात मानाची समजली जाणारी 38वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 1 डिसेंबर रोजी होणार असून या स्पर्धेच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. स्पर्धा प्रवेशाची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर आहे. www.marathonpune.com या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज भरता येतील. हवामान. येत्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त होईल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्रानं मोठं यश मिळवलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात संविधान भवन उभारणार असल्याची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा. यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर. आणि पुण्यातल्या बोबदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपांची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.